चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबवण्यास मान्यता। राज्यात केवळ शेतीपूरक व्यवसाय आणि जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या मध उद्योगाचा विकास एक मुख्य उद्योग म्हणून करण्यासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। मधमाशा पालन हा एक वैशिष्ट्यपूर्ण बहुउद्देशीय उद्योग आहे। राज्यात पश्चिम घाट आणि विदर्भातील वनक्षेत्र, कोकण विभागातील जंगल आणि फळबागांचं क्षेत्र आणि मराठवाडा विभागातील तेलबिया पिकं अशी वैविध्यपूर्ण निसर्गसंपदा असल्यानं मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे। या उद्योगामध्ये मध संकलन, पराग संकलन, मधमाशांच्या वसाहतींची संख्या वाढवणं आणि उपउत्पादनांचं संकलन केलं जातं। मधमाशांच्या मधपेट्या शेती पिकं आणि फळबागायतींच्या ठिकाणी तसंच जंगलात ठेवल्यास मधमाशांद्वारे परपरागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 5-45% वाढ होण्याची शक्यता असते। ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या आणि मेणाच्या किमतीच्या 10-15% अधिक असते। मधमाशांमुळे शेती उत्पन्नात वाढ होत असल्याचंच निदर्शनास येतं। त्यामुळं मध उद्योगाचा केवळ शेतीपूरक व्यवसाय आणि जोडधंदा म्हणून विकास न करता एक मुख्य उद्योग म्हणून त्याला चालना देण्यासाठी आजचा निर्णय घेण्यात आला। या उद्योगातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। केंद्र शासनानं सेंद्रिय उत्पादनाचं धोरण स्वीकारलं असून त्याच धर्तीवर राज्यातील सेंद्रिय मध संकलनास सुरुवात करण्यात आली आहे। मध केंद्र योजनेमध्ये राज्यातील विविध भागात सेंद्रिय मध संकलनाचं उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे। राज्यात विविध कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन योजना राबवण्यात येते। मंडळाच्या जिल्हास्तरावरील कार्यालयांच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। लाभार्थ्याला मंडळाकडून देण्यात येणारं संपूर्ण अर्थसहाय्य हे साहित्य स्वरूपात देण्यात येणार आहे। त्याअंतर्गत मध उद्योगासाठी लागणाऱ्या मधपेट्या, मधयंत्र आणि इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात येणार आहे। या साहित्याच्या किमतीच्या 50% रक्कम अनुदान स्वरूपात आणि 50% रक्कम लाभार्थ्यांची स्वगुंतवणूक किंवा कर्ज या स्वरूपात असेल। मुद्रा योजना किंवा वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज स्वरूपात तसंच रोखीनं स्वगुंतवणूक करता येणार आहे। सध्या मध उद्योगांतर्गत 34 पदं कार्यरत आहेत। योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करावयाची असल्यानं सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा उपयोगात आणण्यात येतील। महाबळेश्वर येथील मध संचालनालयामार्फत लाभार्थींना प्रशिक्षण, मधमाशा वसाहतींसह मधपेट्या तसंच अन्य साहित्याचं वाटप, मध संकलन करून त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री, ग्रामोद्योगाची उत्पादनाची विक्री आदी कामं करण्यात येतात। या योजनेअंतर्गत प्रगतिशील मधपाळ आणि मधपाळ अशी रचना असून लाभार्थ्यांना कमाल 50 मधपेट्या मिळू शकतात। मधमाशांच्या वसाहतींची निर्मिती, लाभार्थ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन, उत्पादित मध गोळा करणं यासारखी कामं केंद्रचालक मधपाळ यांच्यामार्फत केली जातील। मधमाशा वसाहतींचं प्रजनन आणि पालन करणारे उद्योजक आणि केंद्रचालक मधपाळ तयार करण्यासाठी सर्वसाधारण उद्योजक किंवा संस्था यांच्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात येतील। व्यावसायिक तत्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासह त्यांचा दर्जा वाढवण्यात येणार आहे। मध केंद्र योजनेअंतर्गत राज्यातील सर्व घटकातील लाभार्थ्यांना मधमाशा पालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत केली जाणार आहे। मधाचे आणि मेणाचे खरेदी विक्री दर, मधप्रक्रिया दर आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी मंडळामार्फत नेमलेली समिती दरनिश्चिती करणार आहे। खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणीकृत मधपाळांना योजनेअंतर्गत वाटप केलेल्या मधपेट्यांच्या प्रमाणात मधाची खरेदी मंडळामार्फत करण्यात येईल। लाभार्थींनी उत्पादित केलेला मध मंडळानं ठरवून दिलेल्या किमतीनुसार हमीभावानं मध संचालनालयामार्फत खरेदी करण्यात येईल। मात्र ज्या लाभार्थ्यांना त्यांनी उत्पादित केलेला मध बाहेर विकायचा असेल त्यांना त्यांचा मध बाहेर विकण्याची मुभा राहील।